Priya Bandhu ani Bhagineeno, Namo Buddhaya, Jai Bhim! So I'm very glad indeed again to be here at Chunavati.
तर चुनाभट्टीमध्ये पुन्हा येऊन मला खरोखरच खूप आनंद झालेला आहे.
It's quite a number of years since I gave a talk here.
आणि मागचं प्रवचन देऊन मला बरीच वर्ष इथे झालेली आहेत.
And I've been in trouble with some of my friends.
आणि खरं तर त्याच्यामुळे मी माझ्या मित्रांसोबत अडचणीत आलेलो होतो.
They've been asking me why haven't I come here.
आणि ते मला सतत विचारत होते की मी का येत नाहीये.
But here I am again.
आता मी आलेलो आहे.
And very very good indeed to see you all tonight.
आणि आज संध्याकाळी आपण सर्वांना पाहून खरोखरच खूप चांगलं वाटतंय.
And I'm very glad that there are people from our different Tri Ratna centers all over the Bombay area.
आणि मुंबईमध्ये जे त्रिरत्न बौद्ध महासंघाची वेगवेगळी केंद्र आहेत तिथल्या लोकांना इथे पाहून खरच चांगलं वाटतंय.
I know I'm in trouble with some of you because I'm not coming to your centers.
आणि निश्चितच तुमच्यापैकी काही लोकांबरोबर मी अजूनही अडचणीत आहे कारण अजूनही मी तुमच्या केंद्राकडे आलेलो नाही.
In Thane, Ulasnagar and Upnagar.
तर ह्या सगळ्या केंद्रांमध्ये.
They're not happy with me.
आणि ते माझ्यावर तेवढे आनंदी नाही.
So माफ करो.
Yes. Thank you me.
What I want to do is to go a bit deeper in Dhamma.
खरतर मी काय करू इच्छितो तर धम्मामध्ये अधिक सखोल जाऊ इच्छितो.
I don't just want to give a public talk in each place.
केवळ मला वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक प्रवचन द्यायची नाहीये.
What I want to do is to talk over 3 nights quite deeply about the Dhamma.
तर मी काय करू इच्छितो तर 3 पुढच्या रात्री ज्या आहेत त्याच्यामध्ये धम्माविषयी अधिक सखोल बोलू इच्छितो.
And I've said that we shouldn't advertise widely.
आणि मी हे सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात करू नका.
We should just talk to those who really are interested in Dhamma.
आणि मी केवळ त्याच लोकांना बोललो पाहिजे ज्यांना खरंच धर्मामध्ये रुची आहे.
So I will be talking to you over the next 3 nights about Buddhism and science.
आणि पुढच्या 3 रात्री मी तुमच्या सोबत बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर बोलणार आहे.
And I'm hoping this will take us very deep into the nature of our lives.
आणि ही गोष्ट आपल्याला खरोखरच आपल्या जीवनाच्या अगदी स्वभावामध्ये सखोलतेमध्ये आपल्याला घेऊन जाईल.
I hope it will help us to really understand what practicing the Dhamma means.
आणि यातून मला आशा आहे की धम्माचं आचरण करणं म्हणजे नेमकं काय ही गोष्ट सुद्धा आपल्याला स्पष्ट होईल.
And I hope that it will help us to communicate the Dhamma far more widely.
आणि त्याचबरोबर यातून आपल्याला यासाठी पण मदत होईल की धम्माचा अधिक लोकांपर्यंत आपण प्रसार करू शकू.
My own belief is that only the Dhamma can save the world.
माझा स्वतःचा असा विश्वास आहे की केवळ धम्मच जगाला वाचवू शकतो.
The Dhamma, the world needs the Dhamma like never before.
आणि धम्माची जेवढी यापूर्वी आवश्यकता नव्हती तेवढी ह्या जगाला आता धम्माची आवश्यकता आहे.
We really need to understand this deeply.
आणि ही गोष्ट आपल्याला फार सखोलतेतून समजून घेणं गरजेचं आहे.
We need to practice it deeply.
आपल्याला त्याला सखोलतेने आचरणात आणणं गरजेचं आहे.
And we need to communicate it as widely as we can throughout our societies.
आणि संपूर्ण आपल्या समाजामध्ये जेवढं म्हणून शक्य असेल तेवढ्या विस्तृत प्रमाणात आपण याचा प्रचार केला पाहिजे प्रसार केला पाहिजे.
So these talks are going to be quite serious.
आणि म्हणून माझी ही जी प्रवचन असणार आहे ती फार गंभीर असणार आहे.
But I'm sure that you will all find the Dhamma as it shines through deeply inspiring.
आणि त्याचबरोबर मात्र तुम्हाला असा अनुभव येईल की धम्म जणू काही तुमच्यामध्ये फार तेजस्वीरित्या चमकत आहे आणि उतरत आहे.
So as I say, my subject is Buddhism and science.
जसं मी म्हणालो की माझा विषय आजचा जो आहे तो बौद्ध धम्म आणि विज्ञान आहे.
And well, surely there is no more important subject.
आणि याच्यापेक्षा दुसरा कुठला महत्त्वपूर्ण विषय असू शकत नाही.
Today is an age of science.
आजचं जग हे विज्ञानाचं जग आहे.
And people respect the power of science.
लोक विज्ञानाच्या शक्तीचा आदर करतात.
But so many religions are in conflict with science.
परंतु अनेक धर्म मात्र त्यांचा विज्ञानाशी सतत संघर्ष होत असतो.
So you get even many scientists who on top of their computers they have an elephant headed being.
तर अनेक अगदी शास्त्रज्ञ सुद्धा त्यांच्या कम्प्युटरच्या वर हत्तीचं डोकं असलेला एक वस्तू ठेवत असतात अस्तित्व ठेवत असतात.
I saw the other day one of the people who invented the Indian bomb.
तर मी काही अशा लोकांना पाहिलं त्या दिवशी ज्यांनी बॉम्बची निर्मिती केलेली आहे भारतामध्ये.
नॉट अब्दुल कलाम,
अर्थात निश्चितच अब्दुल कलामांना नाही.
बट दिस न्यूक्लिअर सायंटिस्ट ही वॉज टॉकिंग अबाउट the gods.
आणि ते अणुशास्त्रज्ञ होते जे देवाविषयी बोलत होते.
So yes, he believed in science, but he believed in the gods.
अर्थात ते एकीकडे विज्ञानावर विश्वास ठेवतात आणि दुसरीकडे देवावर विश्वास ठेवतात.
So that people have these two ideas which are in conflict in their minds.
तर लोकांच्या ह्या दोन वेगवेगळ्या कल्पना असतात आणि त्यांच्या मनामध्ये ह्या दोन वेगवेगळ्या कल्पनांचा अजून काही संघर्ष चालतो.
When they are using their computers, they believe in science.
जेव्हा ते कम्प्युटर वापरतात तेव्हा विज्ञानावर विश्वास ठेवतात.
But when it comes to hoping that they'll have success, they believe in the gods.
आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आता यश मिळालं पाहिजे तिथे मात्र ते देवावर विश्वास ठेवतात.
But in Buddhism, it's not like that.
परंतु बौद्ध धर्मामध्ये अशी गोष्ट नसते.
In Buddhism, Buddhism and science are not in conflict.
बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्म आणि विज्ञान एकमेकांशी संघर्षामध्ये असत नाही.
And this is one of the main reasons why Dr. Babasaheb Ambedkar chose the Buddha Dhamma.
आणि बौद्ध धर्माची निवड करण्यामागे बाबासाहेबांचं हे मुख्य कारण होतं, मुख्य कारणांपैकी एक कारण होतं.
You know that Babasaheb made a long journey to the Buddha Dhamma.
आपल्याला माहिती आहे की बुद्ध धर्मापर्यंत यायचा बाबासाहेबांचा फार दीर्घ असा प्रवास आहे.
Slowly he distanced himself from the old religion.
आणि हळूहळू त्यांच्या जुन्या धर्मापासून ते दूर जात गेले.
1926
he burnt Manusmriti. 1927.
So he rejected the old system.
त्यांनी जुनी जी परंपरा आहे तिला नकारलं.
At Mahadi he burnt that Manusmriti, getting rid of the old system.
आणि महाडमध्ये त्यांनी मनुस्मृती जाळून जुन्या जी परंपरा होती तिच्यावर त्यांनी कार्य केलं, मात केलं.
But he still thought that the old religion could be reformed.
तरी पण त्यांना असं वाटत होतं की जुना जो धर्म आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणलं जाऊ शकतं.
He still tried to persuade the leaders of the religion to modify it.
आणि त्या धर्माच्या नेत्यांना त्यांनी जणू काही असा प्रयत्न केला की जेणेकरून ते ह्या धर्मामध्ये पुनर्जीवन करतील, त्याला नवीन बनवतील.
But then at Yala in 1936, Yala in 35. My dates are 1 year out.
तर मी एक वर्ष जरा मागे चालतो, पुढे चालतो.
So 1935 at Yala, he finally said he could not go on with that old religion.
आणि 1935 ला मात्र अंतिमता त्यांनी सांगितलं की आता जुन्या धर्मासोबत ते जाऊ शकत नाहीत.
You remember what he said?
तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय म्हटलं?
आय वॉज बोर्न अ हिंदू, दॅट वॉज नॉट इन माय पॉवर.
तर ते तिथे असे म्हणाले की हिंदू म्हणून जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं.
आय हॅड नो चॉईस अबाउट दॅट.
त्याच्यामध्ये मला निवड करण्याची संधी नव्हती.
बट आय विल नॉट डाय अ हिंदू.
परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही.
सो दॅट पॉइंट बाबासाहेब हॅड रिजेक्टेड the old religion completely.
आणि त्या बिंदूला त्या क्षणाला बाबासाहेबांनी जुना धर्म पूर्णपणे नाकारला.
And at that point he recommended a search for a new religion.
आणि तिथपासून जणू काही नवीन धर्माचा शोध त्यांचा सुरू झाला.
He wanted a religion that his followers could dedicate themselves to, that would really benefit them.
आणि त्यांना असा धर्म पाहिजे होता ज्याचं अनुसरण पूर्णपणे समर्पित भावनेने त्यांचे अनुयायी करतील आणि त्याच्यातून त्यांना मदत होईल.
And he thought very carefully about what kind of religion it should be.
आणि हा कशा प्रकारचा धर्म असला पाहिजे याच्याविषयी त्यांनी फार सखोल विचार केला.
And he gave a number of different criteria.
आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या एक प्रकारची कसोट्या लावल्या.
First of all, it should be a religion that supported liberty, equality and fraternity.
आणि त्यांना असं वाटलं की पहिली कसोटी असली पाहिजे की तो धम्म असा असला पाहिजे ज्याने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला मदत केली पाहिजे.
The old religion was completely against liberty, equality, fraternity.
जुना धर्म जो होता तो पूर्णपणे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या अगदी विरोधात होता.
It condemned millions to slavery.
लाखो करोडो लोकांना जणू काही त्यांनी गुलाम बनवलेलं होतं.
इट वॉज अ सिस्टम ऑफ ग्रेडेड इनइक्वालिटी.
आणि अशा प्रकारच्या विषम अशा वर्गवारीवर ती पद्धत अवलंबून होती.
अँड इट सॉ नो फ्रटर्निटी विथ इन इंडिया.
आणि भारतामध्ये कुठल्याही स्वरूपाचं बंधुत्व नव्हतं.
सो व्हॉट एव्हर न्यू रिलिजन वॉज टेकन should strongly support liberty, equality and fraternity.
आणि म्हणून जो कुठला धर्म घेतला जाणार होता त्या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला फार मजबूतीने त्याचा पुरस्कार केला पाहिजे होता.
This was his first criterion.
आणि ही त्यांची पहिली कसोटी आहे.
Then he said that the new religion should not ennoble or justify poverty.
आणि त्यांनी सांगितलं की धम्म असा असला पाहिजे ज्याने गरिबीचं उदात्तीकरण करू नये.
In the old system, if you're poor, if you're oppressed, it's your own fault.
जुन्या पद्धतीमध्ये असं होतं की तुम्ही जर गरीब असाल किंवा तुम्ही जर पीडित असाल तर ते पीडित असणं त्याला तुम्हीच जबाबदार आहात.
It's because of your past deeds.
तर तुम्ही जी काही मागे कर्म केलेली आहे त्याचा तो परिणाम आहे असं ते सांगायचे.
You're born into the caste, into the economic status that you have because of your past actions in the past life.
तर जी जुन्या जन्मामध्ये तुम्ही कर्म केलेली होती त्या कर्मामुळेच तुम्ही आता ज्या जातीत जन्मलेला आहात किंवा ज्या प्रकारची तुमची आर्थिक परिस्थिती आहे ती त्याच्यामुळे निर्माण झालेली आहे.
So if you're poor, it's your fault.
जर तुम्ही गरीब असाल तर ती तुमची चूक आहे.
Just stay there.
आणि म्हणून तिथेच राहा.
That's where you belong.
कारण तिथेच तुमचा संबंध आहे.
You shouldn't do anything about it.
तुम्ही त्याच्यासाठी काहीच करायचं नाही.
So in that religion, poverty is justified.
आणि जणू काही एक प्रकारे तिथे गरिबीचं समर्थन केलं गेलं.
I often say that actually in my own experience growing up in England, there was something of this in the religion I came from.
तर माझा स्वतःचा अनुभव सांगतो की ज्या देशात मी वाढलो त्या देशामधल्या धर्मामध्ये सुद्धा अशाच प्रकारची थोडीशी गोष्ट आहे.
We used to have a hymn that we sang.
एक प्रकारचं गाणं असायचं जे आम्ही सतत गायचो.
And it went like this.
आणि ते गाणं अशा प्रकारचं होतं.
I'm not going to sing it.
अर्थात मी ते गाणं म्हणून दाखवणार नाहीये.
Because I think that Yashu Sagar wouldn't be able to translate if I sang.
जर चुकून गाणं मी म्हटलं तर यशू सागरांना भाषांतर करता येणार नाही.
No, I will. I'll sing it.
I can't sing, but...
The rich man in his castle, the poor man at his gate, he made them high and lowly and ordered their estate.
Yes. तर मोठा माणूस नेहमीच त्याच्या किल्ल्यामध्ये असतो आणि गरीब माणूस अगदी साधारण ठिकाणी असतो. सेकंड वन.
He made them high and lowly and ordered their estate.
आणि त्याने त्यांना काय केलेलं आहे, कोण मोठा आणि कोण छोटा हे ठरवून दिलेलं आहे आणि त्यांनी कुठे राहायचं याची सुद्धा त्यांना जणू काही एक प्रकारे आदेश दिलेला आहे.
It's not very good singing, is it? Not at all. So yes, even in that religion, we were taught that people were in this class or that class because God put them there.
तर आमच्या धर्मामध्ये सुद्धा आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की लोक कोणत्या वर्गवारीत असतात, कोण कुठे असतं, एक प्रकारे जणू काही देवानेच त्यांना तिथे ठेवलेलं आहे.
So you just have to accept it.
आणि तुम्हाला त्याला केवळ स्वीकारावं लागतं.
Well, Babasaheb didn't want a religion like that.
बाबासाहेबांना अशा प्रकारचा धर्म नको होता.
He wanted a religion that saw poverty as a social problem.
आणि त्यांना असा धम्म पाहिजे होता की जो धम्म गरिबीला एक सामाजिक समस्या म्हणून बघेल.
Poverty is an economic problem.
एक आर्थिक समस्या म्हणून बघेल.
He wanted a religion that saw poverty as something that could be got rid of.
त्यांना असा धम्म पाहिजे होता की जो गरिबीकडे अशी गोष्ट म्हणून पाहिल जिच्यावर आपल्याला वर उठता येईल, जिच्यावर काम करता येईल.
He wanted a religion that had compassion.
त्यांना असा धम्म पाहिजे होता ज्याच्यामध्ये करुणा असेल.
That had real feeling for those who suffered.
ज्यांना दुःख होत आहे त्या लोकांबद्दल काहीतरी भावना असणारा धम्म त्यांना हवा होता.
So this was his second criterion.
आणि त्यांचा हा त्यांची ही दुसरी कसोटी होती.
His third criterion is the one that we're interested in tonight.
आणि त्यांचा तिसरी जी कसोटी होती त्या तिसऱ्या कसोटीचीच आज आपण जणू काही संबंधित आहोत, आजचा तो विषय आहे.
He wanted a religion that did not conflict with science.
तर त्यांना असा धम्म पाहिजे होता जो विज्ञानाशी विसंगत असणार नाही.
He wanted a religion that was compatible with science.
एक प्रकारे त्यांना असा धम्म पाहिजे होता जो विज्ञानाशी सुसंगत असेल.
Well, I'll give you an example of how religion can be in conflict with science.
तर आता एखादा धम्म विज्ञानाशी कसा विसंगत असू शकतो याचं तुम्हाला मी एक उदाहरण देतो.
Many years ago, an English bishop, priest, he calculated when the world was created by God.
आणि काही वर्षापूर्वी इंग्लंड मधला जो काही पुजारी होता त्याने हे जग कधी निर्माण केलं याचं काही गणित केलेलं होतं.
He read the Bible and he could calculate from that when God created the universe.
आणि त्याने बायबलचा अभ्यास केला आणि त्याच्यातून जणू काही हे गणित मांडलं की ह्या जगाची निर्मिती देवाने कधी केली.
And I think it was 4000 and so years ago, I can't remember when.
तर आता हे 4000 आणि काही वर्ष मला आता आठवत नाही की कधी ते.
But scientists at that time were finding fossils in the rocks.
आणि त्यावेळेस सायन्स काय करत होतं तर जे अवशेष आहेत ती दगडांमध्ये त्यांना भग्न अवशेष जे आहेत ती दगडांमध्ये त्यांना सापडत होते.
They were discovering the age of the world, the age of the of this earth.
आणि ह्या पृथ्वीचं जे काही वय आहे ते जणू काही शोधून काढण्याचा त्यावेळेस ते प्रयत्न करत होते.
And it was much much older than 4000 years.
आणि केवळ 4000 वर्षापेक्षाही पृथ्वी कितीतरी जुनी आहे असं ते सिद्ध होत होतं.
So there was a conflict between that religion and science.
आणि इथे लक्षात येतं की तो धर्म आणि विज्ञान याच्यामध्ये जणू काही विसंगती आहे.
If you really study science, you can't believe what the Bible tells you.
जर तुम्ही खरंच विज्ञानाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला बायबल जे काही सांगतं त्याच्यावर खरंच विश्वास ठेवता येणार नाही.
The Bible says that God created the world in 6 days.
बायबल सांगतं की देवाने 6 दिवसांमध्ये पृथ्वीची निर्मिती केली.
इट्स अ व्हेरी क्विक जॉब.
खरं तर फारच लवकर पूर्ण होणारं हे काम आहे.
द फर्स्ट डे ही क्रिएटेड डे अँड नाईट.
पहिल्या दिवशी त्याने दिवस आणि रात्र निर्माण केली.
आय कॅन्ट रिमेंबर इट ऑल, इट्स टू लॉंग अगो सिन्स आय रेड इट.
तर आता मला ते आठवत नाही खरं तर, ह्याला वाचून बरेच दिवस झालेले आहेत मला.
एनिवे आफ्टर 6 डेज गॉड हॅड क्रिएटेड द युनिव्हर्स.
आणि अगदी 6व्या दिवशी, 6व्या दिवस संपल्यानंतर देवाने पूर्ण विश्व निर्माण केलेलं होतं.
अँड गॉड वॉज टायर्ड.
आणि देव थकला होता हे सगळं निर्माण.
After all, if you have to create the universe in 6 days, it's very, very tiring.
खरं तर मग विश्वाची जर 6 दिवसात तुम्हाला निर्मिती करायची असेल तर निश्चित थकल्यासारखं होईलच.
सो गॉड हॅड संडे ऑफ.
आणि म्हणून देवाने रविवार सुट्टी ठेवली.
गॉड वेंट टू स्लीप ऑन संडे.
आणि रविवारी देव झोपी गेला.
इवन गॉड नीड्स स्लीप.
आता देवाला पण झोपायची गरज आहे.
बट दिस इज व्हॉट वी वर टॉट एज चिल्ड्रन.
खरं तर लहान असताना आम्हाला हेच शिकवण्यात आलं.
We laugh.
अर्थात ह्या गोष्टीला आम्ही हसतो.
इट्स अ गुड स्टोरी.
एका अर्थाने ही चांगली कहाणी आहे, कथा.
इट्स अनदर व्हेरी गुड स्टोरी. देयर आर सो मेनी गुड स्टोरीज फ्रॉम रिलीजन.
धर्मामधून अशा कितीतरी प्रकारच्या फार चांगल्या कथा ऐकायला आपल्याला मिळतात.
ओ यू थिंक ऑफ बाबासाहेब द रिडल्स ऑफ हिंदुइझम, सो मेनी गुड स्टोरीज.
जर बाबासाहेबांचा हिंदू धर्माचं कोड हे जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कितीतरी कथा आहेत.
वी कॅन एन्जॉय देम अ स्टोरीज.
त्यांना आपण एक कथा म्हणून खरंच त्याचा आनंद घेऊ शकतो.
यू कॅन्ट बिलीव्ह देम इज लिटरली ट्रू.
परंतु खरंच शब्दशः ते खरे आहेत याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही.
सो इफ युअर रिलीजन टीचेस यू समथिंग दॅट सायन्स शोज टू बी अनट्रू, व्हॉट आर यू टू डू?
आणि मग जर तुमचा धर्म अशी एखादी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करत असेल ज्याला विज्ञान खोटं ठरवतं, मग तेव्हा तुम्ही काय करणार?
वेल यू ईदर रिजेक्ट सायन्स or you reject religion.
ekter tumhi mang vidnanala nakar dyal kiwa mang tumhi dharmala nakar dyal.
I read the other day that something like 40% of people in America believe that God created the universe, just as I've said.
ani mi nuktach vachlo ki javalpa 40% lokanna ameriketle asa vatte ki devane he vishwa nirman kela.
That you know, the richest country in the world, the most powerful country in the world, 40% of people believe this in conflict with science.
तर जवळपास सगळ्यात श्रीमंत असणारा देश, जगातील सर्वात श्रीमंत असणारा देश, सर्वात शक्तिशाली असणारा देश, त्यातले 40% लोकांना असं वाटतं की जणू काही हे विश्व देवाने निर्माण केलेलं आहे. विज्ञानाच्या अगदी विसंगत गोष्ट ही आहे.
सो व्हॉट आर वी टू डू?
मग आता अशा प्रसंगी आपण काय करायचं?
बाबासाहेब सेड वी मस्ट रिस्पेक्ट द फाइंडिंग्स ऑफ सायन्स.
तर बाबासाहेबांनी सांगितलं की विज्ञानाने ज्याचा शोध लावलेला आहे त्या गोष्टीचा आपण आदर केला पाहिजे.
सायन्स इज बेस्ड ऑन रिझन.
कारण सायन्स हा विज्ञान हे कारणावर आधारित असतं.
यु नो व्हॉट सायन्स डज, हाउ इट वर्क्स.
तुम्हाला माहित आहे की विज्ञान काय करतं, कशा प्रकारे काम करतं?
वी कलेक्ट डेटा फ्रॉम ऑब्झर्वेशन.
तर अगदी आपल्या निरीक्षणातून आपण वेगवेगळी माहिती जणू काही गोळा करत असतो.
देन वी फॉर्म अ थिअरी बेस्ड ऑन दॅट ऑब्झर्वेशन, अ हायपोथेसिस बेस्ड ऑन दॅट ऑब्झर्वेशन.
तर जे काही निरीक्षण आपण करतो त्याच्यातून एक सिद्धांत मांडण्याचा आपण प्रयत्न करतो.
अँड देन वी सी वेदर दॅट वर्क्स.
आणि तो सिद्धांत खरंच काम करतो का हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो.
फॉर इन्स्टन्स वी सी दॅट things fall to the ground when they're dropped.
जसं आपण हे पाहतो की एखादी गोष्ट जेव्हा वरून टाकली जाते तेव्हा ती खाली जमिनीवर पडते.
यू रिमेंबर द स्टोरी ऑफ द इंग्लिश मॅथमॅटिशियन अँड सायंटिस्ट आयझक न्यूटन.
तर तुम्हाला तो इंग्लिश मनुष्य जो गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ होता न्यूटन, तो माहिती आहे.
ही वॉज एट केम्ब्रिज युनिव्हर्सिटी.
तो केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होता, विश्वविद्यालयात होता.
अँड वॉल ही वॉज अ प्रोफेसर, अ व्हेरी व्हेरी हायली इंटेलिजंट मॅन.
ते प्रोफेसर होते आणि फारच फारच बुद्धिमान असं व्यक्तिमत्व होतं.
अँड द स्टोरी इज दॅट वन डे ही वेंट टू स्लीप.
आणि कथा अशी आहे की एक दिवशी ते झोपी गेले.
इवन प्रोफेसर्स गो टू स्लीप समटाइम्स.
आता कधी कधी प्रोफेसर लोक सुद्धा झोपतात.
And he went on to sleep underneath an apple tree.
तर ते झोपी एका सफरचंदाच्या झाडाखाली गेले.
And as he was asleep, bang.
आणि जेव्हा ते झोपलेले होते डोक्यावर काहीतरी आदळलं.
An apple fell on his head.
एक सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं.
So he woke up.
त्यांना जाग आली.
But he was a professor.
अर्थात ते प्रोफेसर होते.
He didn't just go back to sleep.
आता प्रोफेसर असल्यामुळे पुन्हा काय झोपी ते गेले नाहीत.
He thought, I wonder why that apple fell on my head.
आणि ते म्हटलं की मला आश्चर्य वाटतंय की ते फळ सफरचंद माझ्या डोक्यावर का पडलं.
He didn't think who threw it at me or anything like that.
त्यांनी असा विचार नाही केला की कुणीतरी माझ्यावर फेकून मारलं का म्हणून.
So what makes the apple fall on your head?
त्यांना विचार आला की कशामुळे हे सफरचंद माझ्या डोक्यावर पडलं.
And well, as those of you who've studied physics will know, he discovered the laws of gravity.
ज्यांना भौतिक शास्त्र ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे की हा गुरुत्वाकर्षणाची शक्ती आहे.
He discovered, well, you couldn't say he discovered why, he discovered how you can understand what happens.
खर तर त्यांनी या गोष्टीचा शोध लावला की ही गोष्ट कशी घडते हे त्यांनी शोधून काढलं.
So he had a certain experience.
जणू त्यांचा स्वतःचा काही ना काही अनुभव होता.
He observed the same phenomenon all around him.
सगळीकडे घडणारी जी गोष्ट आहे जणू काही त्याचं त्याने निरीक्षण केलं.
And he sought to explain that.
आणि एक प्रकारे ती गोष्ट कशी घडते त्याचं त्यांनी विश्लेषण केलं.
He explained it in terms of mathematics.
त्याने गणितीच्या भाषेमध्ये त्या गोष्टीचं विश्लेषण केलं.
And his explanation enables us to do so many wonderful things.
आणि त्यांचं जे विश्लेषण आहे त्याच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी आज आपण करू शकलो आहोत.
Because of the laws that he discovered, he described, we're able to do so many remarkable things in this world today.
आणि आजच्या जगामध्ये अतिशय रोचक अशा गोष्टी केवळ त्याने शोधून काढलेल्या नियमामुळे आपण करू शकलेलो आहोत.
Even the way planes fly, that came out of his theories.
ज्या पद्धतीने विमान आकाशात उडतं अगदी ती गोष्ट सुद्धा त्याच्या सिद्धांतातून आलेली आहे.
So he observed what was happening.
आणि म्हणून जे काही घडत होतं त्याचं त्याने निरीक्षण केलं.
And then he formed theories about it.
आणि त्याच्यावर आधारित मग त्याने त्यांचा सिद्धांत निर्माण केला.
Those theories are tested in practice.
आणि तो जे सिद्धांत त्यांनी निर्माण केलेला होता तो व्यवहारामध्ये तपासून पाहिला गेला.
This is the process of science.
आणि हीच विज्ञानाची प्रक्रिया आहे.
It's based on observation, based on reason.
तो निरीक्षणावर आधारित असतो, तो कारणांवर आधारित असतो.
Any modern-minded person, any intelligent person can't reject that.
कोणी पण आधुनिक विचाराचा व्यक्ती, बुद्धिमान व्यक्ती ह्या गोष्टीला नाकारू शकत नाही.
And Babasaheb wanted to find a religion that didn't reject it.
आणि म्हणून बाबासाहेब असा धर्म शोधू इच्छित होते जो ह्या गोष्टीला नकारणार नाही.
And well, eventually, as we know, the religion that fitted his criteria was the Buddha Dhamma.
आणि आपल्याला माहिती आहे की सरते शेवटी ह्या कसोटींवर खरा उतरणारा धर्म त्यांना मिळाला आणि तो आहे बौद्ध धर्म.
The Buddha Dhamma supports liberty, equality and fraternity.
बौद्ध धर्म समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला उचलून धरतो.
We'll see more about that tomorrow.
याच्याविषयी उद्या अधिक आपण पाहणार आहोत.
But yes, the Buddha Dhamma doesn't treat people as unequal.
बौद्ध धर्म लोकांना वर्गवारी स्वरूपात असमान लेखत नाही.
इट सीज इंडिव्हिज्युअल्स एज एसेन्शियली ह्युमन.
तो पाहतो की प्रत्येक व्यक्ती सार रूपाने मनुष्य आहे.
वी हॅव ऑल द सेम पॉसिबिलिटीज.
आपल्या सगळ्यांना सगळ्याच एकाच प्रकारची संभावना असते, शक्यता असते.
वी इक्वल इन आवर पोटेन्शियल.
आपल्या क्षमतेनुसार, क्षमतेमध्ये आपण सर्वजण सारखेच आहोत.
वी आर ऑल इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर आवरसेल्व्स.
आपण प्रत्येक जण स्वतःसाठी सारखेच जबाबदार आहोत.
वी मे हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, different intelligence and so on.
कदाचित आपली बुद्धिमत्ता वेगवेगळी असू शकते, आपले गुण वेगवेगळे असू शकतात.
But we should all be treated as equal human beings.
परंतु आपला सर्वांना एक सर्व समान मनुष्य मात्र म्हणून आपल्याशी वागलं पाहिजे.
This is essential to the Buddha Dhamma.
आणि ही गोष्ट बुद्धधर्मासाठी अतिशय मूलभूत आहे.
That's why the Buddha rejected caste right from the beginning.
आणि म्हणूनच जातीचा अगदी सुरुवातीपासूनच बुद्धाने धिक्कार केला.
Why the Buddha accepted anybody, regardless of their background.
आणि त्याच्याच कारणाने बुद्धाने प्रत्येकाला त्याचं पार्श्वभूमी काही जरी असली तरी संघामध्ये स्वीकारलेलं होतं.
So yes, the Buddhism supports liberty, equality and fraternity.
बौद्ध धर्म समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला त्याचा पुरस्कार करतो.
It says that nobody should be forced.
तो असं म्हणतो की कुणावरही जबरदस्ती करता कामा नये.
Violence should not be used by one human being against another.
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधात कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये.
Yes, we should be equal.
आपण सर्वजण समान असलो पाहिजे.
We should have maitri for one another.
आपण एकमेकांच्या प्रती मैत्रीपूर्ण असलो पाहिजे.
So liberty, equality, fraternity.
म्हणून ह्याला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व म्हणतात.
Buddhism argues that we should relieve poverty.
बौद्ध धर्म या गोष्टीवर पण वादविवाद करतो की आपण गरिबीतून मुक्त झालं पाहिजे.
इफ पीपल आर इन पॉवर्टी वी शुड डू व्हॉट वी कॅन टू लिफ्ट देम फ्रॉम इट.
जर लोक खरंच गरिबीत असतील तर त्या गरिबीतून वर येण्यासाठी जे काही आपल्याला करण्यासारखं असेल ते आपण केलं पाहिजे.
वी शुडंट थिंक दॅट दे आर पूअर बिकॉज दे डिझर्व टू बी पूअर.
आपण असा विचार करता कामा नये की लोक गरीब आहेत कारण ते गरीब असण्याच्या लायकीचेच आहेत असा विचार करता कामा नये.
बट यस, लास्टली बुद्धिझम सपोर्ट्स रीझन.
आणि सरते शेवटी बौद्ध धर्म जणू काही कारणांना कारणांचा पुरस्कार करतो.
वी कॅन से दॅट बुद्धिझम सपोर्ट्स रीझन.
आपण असं म्हणू शकतो की बौद्ध धर्म कारणांचा पुरस्कार करतो.
वी कॅन से दॅट द बुद्ध धर्म डझंट कॉन्ट्रडिक्ट सायन्स.
आपण असं पण म्हणू शकतो की बौद्ध धर्म विज्ञानाच्या विरोधाभासात असत नाही.
बट वी कॅन गो इव्हन फर्दर दॅन दॅट.
आपण याच्याही अधिक पलीकडे जाऊ शकतो.
इन अ सर्टन सेन्स वी कॅन से दॅट बुद्धिझम इटसेल्फ इज सायंटिफिक.
आपण एका अर्थाने असं म्हणू शकतो की बौद्ध धर्म स्वतः एक वैज्ञानिक धर्म आहे, विज्ञान आहे.
दिस इज समथिंग मोर दॅन वी नॉर्मली अंडरस्टँड बाय सायन्स.
खरं तर विज्ञानाला ज्या पद्धतीने आपण समजतो त्याच्यापेक्षा ही कितीतरी वेगळी अशी गोष्ट आहे.
बट दिस इज व्हॉट आय होप टू बी शोइंग यू ओव्हर दीज थ्री डेज.
आणि हीच गोष्ट मला पुढच्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला दाखवून द्यायची आहे.
बुद्धिझम सपोर्ट्स सायन्स, बुद्धिझम इज इव्हन सायंटिफिक.
बौद्ध धर्म नुसताच विज्ञानाचा पुरस्कार करतो असं नाही तर बौद्ध धर्म स्वतः शास्त्रीय आहे.
सो we need to explore this quite deeply.
आणि ह्या गोष्टीला अधिक सखोलतेने आपल्याला विश्लेषित करायचं आहे पाहिजे.
We need to look at the basic view of life that Buddhism has.
तर बुद्ध धर्माचा सर्वसामान्य जीवनाकडे काय दृष्टिकोन आहे बघण्याचा हे आपल्याला पाहायचं आहे.
How does Buddhism explain our experience?
बौद्ध धर्म आपल्या अनुभवाला कसं सांगतो हे आपल्याला पाहायचं आहे.
How does Buddhism explain our happiness, for instance?
जसं उदाहरण घेऊ की आपल्या आनंदाबद्दल बौद्ध धर्म कसं विश्लेषण करतो.
How does Buddhism explain our suffering?
आपलं जे दुःख आहे त्याच्याबद्दल बौद्ध धर्म कसं विश्लेषण करतो.
Well, you could say that there are two alternative explanations.
तर तुम्ही असं म्हणू शकता की याचे दोन संभाव्य विश्लेषण आहेत.
You could say that our human lives are governed by forces beyond us.
तुम्ही असं पण म्हणू शकता की मानवी जीवन जे आहे जे आपल्यापेक्षा जी वेगळी शक्ती आहे तिच्या माध्यमातून नियंत्रित केले जातं असं तुम्ही म्हणू शकता.
You could say that whether we're happy or unhappy is dependent on the gods.
तुम्ही असं पण म्हणू शकता की आपलं सुखी राहणं दुखी राहणं कुणावर आधारित आहे. देवावर आधारित आहे.
You could say that what we experience in their lives comes from beyond us.
तुम्ही असं पण म्हणू शकता की जे काही आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवतो ते देवापासून येतं.
It's not in our power.
ते आपल्या हातात नाही.
Of course we have a limited power.
अर्थात निश्चितच काहीतरी थोडीशी शक्ती आपल्याकडे आहे.
But in the end it's in the power of the gods.
परंतु सरते शेवटी कुणाच्या हातात आहे तर देवाच्या हातात आहे.
This is what many people believe, isn't it?
आणि हीच गोष्ट आहे की ज्याच्यावर अनेक लोक विश्वास ठेवतात.
You know, I learned, I went to Chhattisgarh recently.
तर मी नुकताच छत्तीसगड मध्ये गेलेलो होतो.
And in Chhattisgarh there's a big temple.
छत्तीसगड मध्ये एक मोठं मंदिर आहे.
I can't remember what it's called.
तर त्याचं नाव काय मला आठवत नाही.
But I was told it's a very important temple.
आणि मला असं सांगण्यात आलं की ते फारच महत्वाचं मंदिर आहे.
Why is it important?
आता ते का महत्वाचं आहे.
Because ladies who haven't had any children go there.
आता महिला ज्यांना मूलबाळ नाही त्या महिला तिथे जातात.
And if you pray to the god all your problems may be solved.
आता केवळ जर देवाची नुसती प्रार्थना केली तुम्ही तर तुमच्या सगळ्या समस्या सुटतात.
The god somehow will make you fertile.
तर काही करून देव काय करेल तर तुम्हाला आई पण देईल.
दिस इज व्हॉट पीपल बिलीव.
आणि याच्यावरच लोक विश्वास ठेवतात.
अँड दे गिव्ह lots and lots of money, lakhs and lakhs of money to this temple. They burn so much incense, break so many coconuts. And they hope that then the god will, the goddess I think, will smile on them. And that they will then have a baby. This is what people really do believe. But I'm almost certain that if you took the average of success from that temple, from general population, you'd see no difference.
तर सर्वसामान्य लोकांकडे जर पाहिलं आणि त्या मंदिरात जाणाऱ्या लोकांकडे पाहिलं आणि त्यांचा जर एवरेज काढला तर तुम्हाला त्याच्यामध्ये फार अंतर पाहायला मिळणार नाही.
Somebody goes there.
काही लोक तिथे जातात.
And she makes some offerings.
ती महिला असेल तर ती काहीतरी तिथे अर्पण करते.
And then she gets pregnant.
आणि त्याच्यानंतर तिला गर्भधारणा होते.
So she said, look what the goddess has done.
आणि लोक म्हणतात की बघा देवीने काय केलं.
But what about the ones who don't get pregnant?
तर मग त्यांच्याबद्दल काय ज्यांना गर्भधारणा होत नाही.
The people don't think clearly.
लोक खरं तर इथे फार स्पष्ट विचार करत नाही.
And crores of rupees in India go in this way.
करोडो आणि करोडो रुपये केवळ याच पद्धतीने भारतामध्ये वाया जातात.
They don't look at the facts.
लोक वस्तुस्थिती बघत नाही.
Brothers and sisters, this is not how you get children.
बंधू आणि भगिनींनो या पद्धतीने काही मुलं होत नाहीत.
You all know that.
आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे.
This is not the way it happens.
तर या पद्धतीने हे घडत नाही.
It's not in the hands of the gods.
हे देवाच्या हातात नाही.
This is something that science can help with, yes.
आता ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विज्ञान मदत करू शकतं.
But people believe it's up to the gods.
आणि लोक असा विश्वास ठेवतात की हे देवावर आधारित आहे.
But the gods, you know, that you can't force the gods.
खर तर आता देवावर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही.
यू हॅव टू ब्राइब द गॉड्स.
केवळ त्याला काहीतरी तुम्हाला लालूच द्यावी लागते.
यू हॅव टू गिव्ह देम चाय पाणी. अँड मे बी इफ यू गिव्ह देम चाय पाणी इन द राईट वे यू विल गेट व्हॉट यू वॉन्ट.
जर योग्य प्रकारचं चहा पाणी जर तुम्ही देवाला दिला तर तुम्हाला जे पाहिजे ते कदाचित मिळेल.
जस्ट लाईक विथ सम गव्हर्नमेंट ऑफिसर.
जसं काही सरकारी नोकर असतात किंवा अधिकारी असतात अगदी त्यांच्यासारखं.
इफ यू गिव्ह द ऑफिसर यू नो द राईट नंबर ऑफ लॅक्स इन द राईट एनव्हलोप मे बी यू गेट व्हॉट यू वॉन्ट.
तर योग्य लिफाफामध्ये योग्य प्रकारचे लाखो रुपये जर तुम्ही त्या अधिकाऱ्याला दिले तर जे तुम्हाला पाहिजे ते कदाचित मिळू शकतं.
इन द सेम वे इफ यू पुट एनफ कोकोनट्स इन अ पाइल इफ यू बर्न एनफ अगरबत्ती maybe you'll get a child.
जर पुरेसा नारळाचा जर खस तुम्ही लावलात आणि पुरेशा जर अगरबत्त्या तुम्ही वाहिल्यात तर निश्चित तुम्हाला कदाचित मूल मिळेल.
Maybe you'll get an exam.
कदाचित तुम्ही परीक्षेत पास व्हाल.
Maybe you'll get a job.
कदाचित तुम्हाला नोकरी मिळेल.
What was it you were wanting?
Well.
But yeah, people believe like that.
तर लोक याच्यावर विश्वास ठेवतात.
Quite seriously, I think this is one of the reasons why corruption is so deep in India.
मला स्वतःला असं वाटतं की कदाचित भारतामध्ये भ्रष्टाचार जो जास्त गंभीर आहे त्याच्या मुळाशी हे कारण आहे.
Corruption is common in India because Indian religion is based on corruption.
भारतात भ्रष्टाचार एवढा सर्वसामान्य आहे कारण भारतीय धर्मच मुळात भ्रष्टाचारावर आधारित आहे.
Yeah, this is a quite serious point.
खरं तर हा फार गंभीर असा मुद्दा आहे.
If you believe that the gods just respond because you give them what they want, well, that's what you do with each other, that's what you do with officials.
जर खरंच याच्यावर तुम्हाला विश्वास असेल की जर काहीतरी दिल्यानंतर देव तुम्हाला प्रतिसाद देतो तर तीच गोष्ट जणू काही तुम्ही इथे एकमेकांशी करत असता.
So people believe that power is not in their hands.
लोक असा विश्वास ठेवतात की त्यांच्या हातात काही शक्ती नाही.
Power is in the hands of some forces beyond you.
तर शक्ती अशा शक्तीच्या हातात आहे जी तुमच्या पलीकडे आहे.
That's what most people believe.
अनेक लोक याच्यावर विश्वास ठेवतात.
Of course, a lot of people, especially in the modern world and especially in the modern West, they don't believe in the gods.
खरं तर आजच्या आधुनिक जगामध्ये अनेक असे लोक आहेत विशेषतः आधुनिक पश्चिमेमध्ये असे अनेक लोक आहेत की ते देवामध्ये विश्वास ठेवत नाहीत.
They believe that your life is simply in the hands of chance.
ते असे विश्वास ठेवतात की केवळ संधीच्या हातात तुमचं जीवन आहे.
Whether you're successful or not, in the end, is up to luck, you could say.
तर भाग्य जे आहे त्याच्यावर आधारित तुमचं यशस्वी होणं किंवा अयशस्वी होणं अवलंबून आहे.
There's nothing you can do about it.
त्याच्याबद्दल तुम्ही जास्त काही करू शकत नाही.
इट्स अ बिट लाइक स्पिनिंग अ कॉइन.
तर जसं आपण छापाकाटा करण्यासाठी सिक्का उडवतो त्याच्यासारखी गोष्ट आहे.
इन इंग्लंड वी से हेड्स ऑर टेल्स.
तर इंग्लंडमध्ये आम्ही त्याला भारतात छापा आणि काटा म्हणतो.
व्हॉट यू से हियर?
छापा अँड काटा.
व्हॉट्स दॅट मीन?
हेड अँड टेल.
ओ, we say heads because the queen's head is there, you see.
तर आम्ही त्याला वर डोकं आणि खाली शेपूट म्हणतो कारण वर जे असतं ते राणीचं डोकं
असतं. The other side.
तर अर्थात राणीची शेपटी मागच्या साईडला असत नाही.
She doesn't have a tail, of course. But yes, we say heads or tails.
तर आम्ही त्याला छापा किंवा काटा म्हणतो.
So you spin the coin.
आणि नाणं तुम्ही वर उडवता हातात घेता.
Whether it's heads or tails is a matter of luck.
आणि मग तिथे छापा किंवा काटा येईल ते सगळं भाग्यावर अवलंबून आहे.
We used to gamble on this when I was a child.
जेव्हा मी लहान होतो त्याच्यावर आम्ही जुगार खेळायचो.
If it's heads, I get the sweet.
जर छापा आला तर मला गोड मिळायचं.
If it's tails, he gets the sweet.
जर काटा आला तर यांना
heads, bad luck.
स्वीट मिळायचं.
सो येस, पीपल बिलीव्ह दॅट देअर लाईव्स, देअर फॉर्च्युन्स आर इन द हँड्स ऑफ चान्स.
लोक असं विचार करतात की त्यांचं जीवन जे आहे जणू काही अशा प्रकारच्या भाग्यावर अवलंबून आहे.
सो ईदर इट्स इन द हँड्स ऑफ द गॉड्स ऑर इट्स इन द हँड्स ऑफ चान्स.
लोक असा विचार करतात की एकतर आपलं जीवन जे आहे ते देवाच्या हातात आहे किंवा मग भाग्याच्या हातात आहे.
दीज आर द टू चॉईसेस.
केवळ हे दोनच आपल्याकडे निवडीचे संधी आहेत.
दिस इज द वे पीपल थिंक.
याच पद्धतीने लोक विचार करतात.
द वर्ल्ड वर्क्स ऑन द बेसिस ऑफ द गॉड्स.
लोक असं विचार करतात की जे हे जग हे देवाच्या स्वरूपात काम करतं.
ओर इट्स जस्ट रँडम चान्स.
किंवा ते भाग्याच्या अर्थाने अशा घडणाऱ्या अर्थाने केवळ काम करतं.
वेल, द बुद्धा धम्मा डझंट टेक ईदर ऑफ दोज पॉइंट्स ऑफ व्ह्यू.
परंतु बौद्ध धर्म ह्या दोन्ही प्रकारच्या दृष्टिकोनांना स्वीकारत नाही.
द बुद्धा धम्मा सेज दॅट लाईफ is a process of conditioned arising.
बौद्ध धर्म हे सांगतो की जीवन अशा प्रकारची प्रक्रिया आहे जी संस्कारित अस्तित्वावर निर्माण होते. एका परिस्थितीमुळे दुसरी निर्माण होते.
Everything comes into existence because of previous conditions.
प्रत्येक गोष्ट केवळ यामुळे अस्तित्वात येते कारण ती अस्तित्वात येण्याची पूर्व परिस्थिती उपलब्ध असते.
When those conditions go, that thing goes.
जर ती पूर्व परिस्थिती नसेल तर निर्माण होणारी गोष्ट सुद्धा नाहीशी होते.
इट्स हॅपनिंग राईट नाउ.
आता सुद्धा ती गोष्ट घडत आहे.
Here we are.
आता इथे आपण आहोत.
Here we are at Chunabati, Triratna Buddhist Center.
इथे त्रिरत्न बौद्ध केंद्रामध्ये आपण चुनाभट्टीमध्ये आहोत.
So many conditions have come together to create this situation.
तर ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी खूप साऱ्या परिस्थिती एकत्र आलेल्या आहेत.
Conditions that involves so many different people.
ह्या परिस्थितीसाठी अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत.
I was just remembering 12 years ago when we first got this land.
मला 12 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आपण ही जागा घेतली होती ती गोष्ट आठवते.
So many complicated conditions came together.
त्यावेळेस अनेक गुंतागुंतीच्या परिस्थिती ह्या जागेसाठी एकत्र आलेल्या होत्या.
I can see a nomadacy and Bodhisattva there. They had to suffer so much on their heads because of that situation.
तर त्या परिस्थितीमुळे बोधिसेना आणि आनंदशीला मी पाहू इच्छितो की त्यांना फार त्रास त्यावेळेस सहन करावा लागलेला होता.
Yashasagara had to suffer because of it.
आणि यशोसागरांना पण त्यावेळेस या गोष्टीचा त्रास सहन करावा लागला.
But so many things happened to create this center.
तर निश्चितच केंद्र निर्माण करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी घडण्याची गरज असते.
And that's just one little element in the conditions.
अर्थात ही जी संस्कारित आहे त्याच्यामधला एक छोटासा घटक आहे.
Well, for instance, I'm one of the conditions for this situation.
जसं ह्या परिस्थितीसाठी मी पण एक प्रकारची परिस्थिती आहे, एक घटक आहे तिला निर्माण करण्यासाठी.
Well, yesterday I came down from Pune.
काल मी पुण्यावरून इथे आलो.
अँड आय केम इन अ कार.
काल मी कार मध्ये इथे आलो.
दॅट कार वॉज आय थिंक इट वॉज व्हॉट वॉज ओ नो इट वॉज अ टवेरा.
ती काल
टोयोटा टवेरा.
हा, ती कार टोयोटाची टवेरा कार होती.
वेल, दॅट मस्ट हॅव बीन मेड समवेअर इन मुंबई आय थिंक.
कदाचित ती मुंबई मध्ये बनवली गेलेली असेल.
So many workers would have come together to make that car.
अनेक कर्मचारी ती कार बनवण्यासाठी एकत्र आले असतील.
Without that car I couldn't have been here.
ती कार नसती तर मला इथे येणं शक्य झालं नसतं.
Without me here this wouldn't be this lecture.
तर जर मी इथे नसतो तर हे माझं प्रवचन असू शकलं नसतं.
Then what about every one of you?
तुमच्याबद्दल काय, तुमच्यापैकी प्रत्येकाबद्दल काय?
एव्हरी वन ऑफ यू, अ होल सेट ऑफ कंडिशन्स ब्रॉट यू हियर.
अनेक प्रकारची वेगवेगळी परिस्थिती तुम्हाला इथे आणण्यास कारणीभूत ठरलेली आहे.
इफ वी रियली वॉन्ट टू गो डीपली वी कुड इवन से वेल दिस फर्स्ट ऑफ ऑल युअर मदर अँड फादर, ऑल युअर मदर्स अँड फादर.
जर अगदी सखोल आपण याच्याकडे घेत जात राहिलो तर आपल्याला असं म्हणावं लागेल की तुम्हाला इथे आणण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या आई आणि वडील जबाबदार आहेत.
अँड देन देयर इज देयर मदर्स अँड फादर्स.
आणि त्याच्यासाठी त्यांचे आई वडील जबाबदार आहेत.
सो दिस पर्टिक्युलर सिच्युएशन केम अबाउट बिकॉज ऑफ सो मेनी कंडिशन्स.
आणि ही विशिष्ट परिस्थिती यासाठी निर्माण झालेली आहे कारण हिच्यासाठी अनेक वेगवेगळ्या परिस्थिती एकत्र आलेल्या आहेत.
आय एम टॉकिंग थ्रू टू यू थ्रू अ मायक्रोफोन.
मी ह्या माईकच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे.
दॅट मायक्रोफोन इज सप्लाइड बाय विथ इलेक्ट्रिसिटी बाय द महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड.
तर महाराष्ट्र स्टेट जो इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्याच्या माध्यमातून येणाऱ्या विद्युत माईकला.
Well, you know, if Maharashtra State Electricity Board doesn't supply the electricity, which sometimes happens, blackout.
तर कधी कधी लाईट नसते, आपल्याला माहिती आहे की ते पुरवत नाहीत कधी कधी, तर काय होईल, पूर्णपणे अंधार होऊन जाईल.
सो मेनी कंडिशन्स कम टुगेदर टू क्रिएट दिस सिच्युएशन.
आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक अशा परिस्थिती एकत्र आलेल्या आहेत.
जस्ट अ फ्यू मिनिट्स टाइम I'll stop talking.
अगदी थोड्या कालावधीनंतर मी माझं भाषण प्रवचन संपवणार आहे.
I'll sit down.
मी बसेल.
No doubt somebody will make a speech.
त्यानंतर कोणीतरी बोलेल.
We'll all go home.
आणि आपण प्रत्येक जण घरी निघून जाऊ.
It will have disappeared.
प्रत्येक गोष्ट जी आहे ती जणू काय अदृश्य झालेली असेल.
This situation comes into being, passes away again.
ही गोष्ट अस्तित्वात आलेली आहे आणि ती नष्ट होणार आहे.
All sorts of conditions create the situation and then they disappear again.
अनेक वेगळ्या परिस्थितीने ही परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि ती परिस्थिती नंतर अदृश्य होईल, नष्ट होईल.
It's true of everything.
ही गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडते.
Everything is created by conditions. It arises in dependence on conditions.
प्रत्येक गोष्ट संस्कारितेमुळे, परिस्थितीमुळे निर्माण होते. प्रत्येक गोष्ट संस्कारितेवर आधारितच निर्माण होत असते.
When those conditions cease, those things disappear.
जेव्हा ती परिस्थिती नाहीशी होते ती गोष्ट सुद्धा नष्ट होत असते.
This is the basic teaching of the Buddha.
हीच बुद्धाची अतिशय मूलभूत अशी शिकवण आहे.
I think sometimes we don't realize just how radical the Buddha's teaching was 2500 years ago.
कधी कधी ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही की 2500 वर्षापूर्वी बुद्धाची ही शिकवण किती क्रांतिकारी होती, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.
Nobody thought like this at that time.
खरं तर त्यावेळेस अशा प्रकारे कुणीही विचार करत नव्हतं.
They thought it was up to the gods, they thought it was chance.
त्यावेळेस लोक अशा पद्धतीने विचार करायचे की एकतर हे देवाच्या हातात असेल किंवा भाग्याच्या हातात असेल.
Nobody saw it in terms of conditioned arising.
कोणीही या प्रकारे त्याला पाहिलेलं नव्हतं की प्रत्येक गोष्ट अशा प्रकारच्या परिस्थितीवर आधारित निर्माण होत असते, संस्कारितेवर आधारित निर्माण होत असते.
It's amazing you could say that science began in India from this point of view.
तर या दृष्टिकोनातून तुम्ही असंही म्हणू शकता की विज्ञानाची सुरुवात भारतातून झालेली आहे.
फॉर द फर्स्ट टाइम पीपल सॉ समबडी सॉ कंडिशन्ड अराइजिंग.
पहिल्यांदा कोणीतरी असं पाहिलं की प्रत्येक गोष्ट संस्कारितेवर आधारित निर्माण होते.
व्हाट अ रिमार्केबल मॅन द बुद्ध मस्ट हैव बीन.
खरंच किती अद्वितीय मनुष्य बुद्ध असले पाहिजे.
ही सॉ व्हाट नोबडी एल्स कुड सी.
जे कोणीही पाहू शकलं नाही ते बुद्धाने पाहिलं.
ही क्रिएटेड द होल न्यू वे ऑफ अंडरस्टँडिंग लाइफ.
त्याने जीवनाला नवीन प्रकारे समजण्याची पूर्णपणे शक्यता जी आहे ती निर्माण केली.
And the sad thing is, India forgot its greatest son.
आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय असेल तर भारतच त्याच्या महान सुपुत्राला विसरला.
It forgot the Buddha completely.
संपूर्णपणे बुद्धाला तो विसरला.
Or it only remembered him in the wrong terms.
केवळ त्याला चुकीच्या पद्धतीने त्यांनी आठवणीत ठेवलं.
They saw the Buddha as just another god.
ते बुद्धाला केवळ एक आणखीन एक जास्तीचा देव म्हणून ते पाहिलं त्यांना.
And it was only when Dr. Babasaheb Ambedkar came back, brought the Buddha back into India, that people began to see things this way again.
आणि जेव्हा बाबासाहेबांनी पुन्हा बुद्धाला भारतामध्ये आणलं त्यानंतरच लोकांनी या पद्धतीने बुद्धाला बघायला सुरुवात केली.
बाबासाहेब, the greatest Indian of modern times, reawakened India to its greatest sun.
तर आधुनिक आधुनिक भारताचे जे बाबासाहेब फार महान व्यक्ती होते त्यांनी पुन्हा ह्या भारताला भारताच्या महान अशा सुपुत्राबद्दल खऱ्या अर्थाने जागृत केलं.
And that perspective that the Buddha had was, if you like, a scientific one.
आणि तुम्ही असं पण म्हणू शकता की जो दृष्टिकोन बुद्धाचा होता तो दृष्टिकोन शास्त्रीय दृष्टिकोन आहे.
Everything happens because of previous conditions.
प्रत्येक गोष्ट निर्माण होते घडते कारण त्याच्या मागे पूर्व परिस्थिती असते.
We can always ask, what are the conditions in dependence on which this arises?
तर ही गोष्ट कोणत्या परिस्थितीवर निर्माण झालेली आहे हे नेहमीच आपण विचारू शकतो.
Well, we saw earlier that wonderful cup.
आता आपण तो सुंदर अशी जी ट्रॉफी आहे कप आहे त्याला पाहिलेला आहे.
The Shaolin students won in Delhi.
तर दिल्लीमध्ये त्यांनी ते जिंकलेलं आहे.
Well, where did that cup come from?
तर तो कप कुठून आला?
Did it come from some god?
तर तो देवापासून आला का?
Or was it just chance?
केवळ भाग्यामुळे तो निर्माण झालाय.
नो, इट केम थ्रू देअर हार्ड वर्क, देअर हार्ड ट्रेनिंग.
त्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि कठोर ट्रेनिंगचा ट्रेनिंगमुळे ते निर्माण झालं, प्रशिक्षणामुळे ते निर्माण झालेलं आहे.
दे अर्न्ड दॅट कप.
एक प्रकारे त्यांनी तो जो कप आहे तो मिळवलेला आहे.
दे वन दॅट कप.
त्यांनी तो कप जिंकलेला आहे.
Those were the conditions for it.
आणि हीच ती परिस्थिती होती ज्याच्यामुळे ते कप जिंकू शकलेले आहे.
They didn't offer coconuts for it.
त्याच्यासाठी त्यांनी काही नारळ फोडलेले नाहीत.
I'm sure they didn't, no?
तर निश्चित नारळ फोडलेले नव्हते त्यांनी, बरोबर?
Maybe they could break coconuts, I don't know.
कदाचित ते नारळ फोडू शकतात, मला माहित नाही.
But yeah, they didn't need agarbatti.
परंतु त्यांना अगरबत्तीची गरज नाही.
They didn't need mantras.
त्यांना मंत्राची गरज नव्हती.
They didn't need pujaris.
त्यांना पुजाऱ्याची गरज नव्हती.
They needed hard training.
केवळ त्यांना चांगल्या कठोर प्रशिक्षणाची गरज होती.
Then they won the prize.
आणि त्याच्यातून जणू काही त्यांनी जे बक्षीस मिळवलं.
Everything's like this.
प्रत्येक गोष्ट यासारखीच आहे.
We can examine the conditions in dependence on which things arise.
ज्या गोष्टीमुळे गोष्टी निर्माण होतात त्या परिस्थितीचं आपण निरीक्षण करू शकतो.
So, बाबासाहेब फॉर इन्स्टन्स examined caste.
जसं बाबासाहेबांनी जातीचं अगदी जवळून निरीक्षण केलं.
What are the conditions in dependence on which caste arises?
बाबासाहेबांनी हे पाहण्याचा प्रयत्न केला की जात ज्या गोष्टीमुळे निर्माण होते त्या कोणत्या परिस्थिती आहेत.
It's not to do with your past life.
निश्चितच तुमच्या पूर्व जन्माशी त्याचा काही संबंध नाही.
Nobody can prove that anyway.
कोणीही त्याला सिद्ध करू शकत नाही.
It's not because of your bad deeds or good deeds.
तुमच्या त्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचा परिणाम नाहीये.
इट्स जस्ट बिकॉज ऑफ अ सोशली कन्स्ट्रक्टेड आयडिया.
ती गोष्ट केवळ यासाठी आहे कारण एक सामाजिक दृष्ट्या जी निर्माण झालेली कल्पना आहे तिच्यामुळे ती बाब आलेली.
इट अराइजेस फॉर व्हेरी कॉम्प्लेक्स हिस्टॉरिकल अँड हिस्टॉरिकल रिझन्स. Historical and sociological reasons.
तर ही गोष्ट अनेक अशा ऐतिहासिक आणि सामाजिक गुंतागुंतीमुळे ती निर्माण झालेली आहे.
It's just a notion, a state of mind.
ती केवळ मनाची एक अवस्था आहे.
A state of mind that supports certain people's interests.
अशा प्रकारची मनाची अवस्था आहे जी केवळ काही विशिष्ट प्रकारच्या लोकांच्या रुचीला उचलून धरणारी.
And well, it carries on because it supports those interests.
आणि ही गोष्ट चालू यासाठी राहिली कारण काही विशिष्ट लोकांच्या रुचीला ती उचलून धरत होती.
But it only lasts as long as people believe in it.
आणि ही गोष्ट तोपर्यंतच खऱ्या अर्थाने चालू राहू शकते जोपर्यंत लोक हिच्यामध्ये विश्वास ठेवतात.
So soon as people see through it, it disappears.
जसं लोक तिला खऱ्या अर्थाने बघतील तशी ती नष्ट होईल.
If you realize it's just an idea, it has no reality.
जेव्हा तुमच्या लक्षात येईल की ती एक केवळ कल्पना आहे तिला खरंच असं सत्य स्वरूप नाहीये, वास्तवता नाहीये.
It's constructed by the mind.
केवळ ती एक मनाची निर्मिती आहे.
It comes about in the mind because of certain emotional reasons.
ती मनामध्ये केवळ यासाठी आलेली आहे कारण त्याच्यामागे काहीतरी भावनिक असं कारण आहे म्हणून.
Everything's like that.
प्रत्येक गोष्ट यासारखीच आहे.
If we want to get rid of a suffering, we need to find out what its causes are.
जर आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला हे शोधावं लागेल की दुःखाचं कारण काय आहे.
Then we can remove the causes.
जेणेकरून त्या कारणांना आपण काढून टाकू शकू.
This is what Babasaheb did with caste.
आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी जातीच्या संदर्भात केली.
He saw that caste was coming out of the religious beliefs that people held.
त्यांना लक्षात आलं की लोकांचा जो धर्मावर विश्वास आहे त्या विश्वासातूनच ही जात निर्माण झालेली आहे.
When you get rid of those religious beliefs, caste disappears.
आणि जेव्हा अशा प्रकारचा धर्मावरचा विश्वास तुम्ही काढून टाकाल तेव्हा जात अदृश्य होईल.
This is why he came to the Buddha Dhamma.
आणि यासाठी ते बुद्धधर्माकडे आले.
So everything arises in dependence on conditions.
प्रत्येक गोष्ट परिस्थितीवर आधारित संस्कारितेवर आधारित निर्माण होत असते.
Science is the investigation of those conditions.
विज्ञान काय आहे तर त्या परिस्थितीचा शोध घेणं शोध लावणं म्हणजे विज्ञान आहे.
It's asking why does this arise.
तो विचारतो की हे कशामुळे निर्माण झालं आहे.
What are the conditions in dependence upon which it happens.
हे जे काही घडलं आहे त्याच्या मागे कोणत्या परिस्थिती होत्या ज्याच्यामुळे हे घडलं.
What are the laws that underlie its arising.
त्याच्या मागे कोणते नियम आहेत ज्याच्यामुळे ते घडलेलं आहे.
You know, things falling to the floor comes about because of the law of gravity.
Goshti jaminivar padtat karan gurutvakarshanacha niyamamule.
Or rather, the law of gravity explains that falling to the floor.
Tar goshti jaminivar padnyacha babila kashamule vishleshit kela jata tar ha gurutvakarshanacha jo niyam ahe tyachyamule vishleshit kela jata.
So science is looking for the laws that underlie our lives.
तर आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्या मागे कोणती कारणं आहेत त्याचं जणू काही विज्ञान विश्लेषण करतं.
इट्स ट्राइंग टू अंडरस्टँड दोस.
त्या गोष्टींना समजून घेण्याचा प्रयत्न करतं.
अँड इन बुद्धिझम वी डू द सेम.
आणि बौद्ध धर्मामध्ये हीच गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करतो.
वी ट्राय टू अंडरस्टँड द लॉज दॅट अंडरलाय आवर ओन माइंड्स.
आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या मागे नेमके कोणते नियम आहेत त्याला पाहण्याचा शोधण्याचा बौद्धर्मामध्ये आपण प्रयत्न करतो.
माइंड्स टू ऑबे लॉज.
आपल्या मनाला पण काही नियम आहेत.
अँड इन बुद्धिझम वी डिस्कवर व्हॉट दोज लॉज आर.
आणि बुद्धर्मामध्ये ते नेमके कोणते नियम आहेत हे शोधण्याचा आपण प्रयत्न करतो.
वी वर्क विथ दोज लॉज.
आणि त्या नियमांसोबत आपण काम करण्याचा प्रयत्न करतो.
जस्ट एज अन इंजिनियर वर्क्स विथ द लॉज ऑफ फिजिक्स.
जसं भौतिकशास्त्राच्या नियमानुसार इंजिनियर लोक काम करत असतात अगदी तसंच.
A chemist works with the laws of chemistry.
आणि रसायनशास्त्रामध्ये जो असतो तो रसायनांच्या नियमांसोबत जसं काम करतो अगदी तसंच.
A farmer, you could even say, works with the laws of biology.
आणि आपण असं म्हणू शकतो की शेतकरी जो आहे जीवशास्त्राचे जे नियम आहेत त्याच्यानुसार काम करतो.
In Buddhism, we work with the laws of the mind.
आणि बौद्ध धर्मामध्ये मनाचे जे नियम आहेत त्याच्यानुसार आपण काम करतो.
The mind itself arises in dependence on conditions.
आपलं मन सुद्धा परिस्थितीवर आधारित संस्कारितेवर आधारित निर्माण होत असतं.
We're all here together.
आपण सगळे जण इथे आहोत.
We're all awake.
आपण प्रत्येक जण जागृत आहोत.
Yes, nobody's yawning there.
तर कोणाला जांभळी येत नाहीये ना.
Everybody's awake.
प्रत्येक जण जागृत आहे.
I'm watching you.
मी तुमच्याकडे बघतो आहे.
I'm certainly not asleep.
मी स्वतः झोपलेलो नाहीये.
We're all aware.
आपण प्रत्येक जण जागृत आहोत.
You're aware of Yasho, Sagar and me.
तर जसं मी आम्ही दोघे जागृत आहोत तसे तुम्ही जागृत आहात.
I'm aware of you.
मी तुमच्याबद्दल जागृत आहे.
Our awareness itself comes about because of conditions.
आपली जागृती सुद्धा काही परिस्थितीच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेली आहे.
If we can understand those conditions, we can develop our minds.
जर ह्या परिस्थितींना खरंच आपण समजून घेऊ शकलो तर आपण आपला मनाचा विकास करू शकतो.
This is the interest of the Buddha Dhamma.
खरं तर बुद्ध धर्मासाठी हीच महत्वाची गोष्ट आहे.
The interest of the Buddha Dhamma is in understanding the laws of the mind, working with them to create a better mind.
तर बुद्ध धर्माची रुची कशामध्ये असते तर खऱ्या अर्थाने मनाला मनाच्या नियमांना जाणणं आणि मनाच्या नियमांवर नियमांसोबत काम करणं जेणेकरून अधिक चांगलं मन तुम्ही निर्माण करू शकाल यामध्येच बुद्ध धर्माची रुची आहे.
Surely this is the most important thing we could know.
खरंच ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे जिला आपण समजून घेतलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे.
What makes a better mind?
चांगलं मन कशामुळे घडू शकतं.
What makes a better awareness?
चांगली जागृतीची कशामुळे निर्माण होऊ शकते.
What makes us happier?
आपल्याला कोणती गोष्ट आनंदी बनवते.
What makes us feel satisfied?
आपल्याला कोणती गोष्ट समाधानी बनवते.
These laws are the ones we really need to know.
खरं तर हे असे नियम आहेत की ज्याला आपण खरंच जाणून घेतलं पाहिजे.
But we're never taught this, not at school.
परंतु आपल्याला हे शिकवण्यात येत नाही, शाळेमध्ये तर शिकवण्यात येत नाही.
You don't learn them at university.
तुम्हाला विश्वविद्यालयात सुद्धा हे शिकवलं जात नाही.
And you certainly don't learn them in religion.
आणि निश्चितच धर्मामध्ये सुद्धा हे तुम्हाला शिकवलं जात नाही.
Often you learn a lot of nonsense in many religions.
खरं तर अनेक धर्मामध्ये अनेक मूर्खपणाच्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात.
You learn false science, you could say.
तुम्ही असं म्हणू शकता की तुम्हाला चुकीचं विज्ञान शिकवलं जातं.
द वन थिंग वी रिअली नीड टू नो इज द सायन्स ऑफ आवर ओन माइंड्स.
खरंच सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्याला काय जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे आपल्या मनाचं विज्ञान.
सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टॉक टू यू अबाउट इन दिस 3 days.
आणि ही अशी गोष्ट आहे की जिच्या विषयी मला तुम्हाला पुढच्या 2-3 दिवसांमध्ये बोलायचं आहे.
वी आर लुकिंग एट द लॉज दॅट गव्हर्न आवर माइंड्स.
जी गोष्ट जे नियम आपल्या मनाचं नियंत्रण करतात, मन चालवतात, त्या गोष्टींना आपण पाहणार आहोत.
वी आर लुकिंग एट द लॉज दॅट ब्रिंग अबाउट आवर एक्सपीरियन्स.
आपण असे नियम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जे नियम आपला अनुभव निर्माण करतात.
ऑफ कोर्स व्हॉट वी अबव ऑल वांट टू नो इज व्हॉट ब्रिंग्स अस हॅपीनेस.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात वरची जर गोष्ट कोणती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार, जाणून घ्यायची आपली इच्छा असेल तर ती म्हणजे की आपण आनंदी कसे हो.
व्हॉट मेक्स अस फील सॅटिस्फाईड.
आपल्याला कोणती गोष्ट समाधानी बनवेल.
व्हॉट ब्रिंग्स अस पीस.
आपल्याला कोणती गोष्ट, आपण अधिक शांत कशामुळे हो.
व्हॉट ब्रिंग्स अस अंडरस्टँडिंग.
आपल्याला समज कशामुळे निर्माण होईल.
व्हॉट ब्रिंग्स अस रिलीफ फ्रॉम सफरिंग.
आणि दुःखापासून कोणती गोष्ट आपल्याला मुक्त करेल.
दिस इज व्हॉट वी रिअली वॉन्ट टू नो.
ही गोष्ट आहे की जी आपल्याला खरंच जाणून घेतली पाहिजे.
अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट व्हॉट वी युजुअली टॉट.
दुर्दैवानं ही अशी गोष्ट नाही की सर्वसाधारणपणे ती आपल्याला शिकवली जाते.
दिस इज व्हॉट द बुद्ध धम्म टीचेस अस अबव ऑल.
खरं तर सगळ्यात वर जर काय शिकवत असेल बुद्ध धर्म आपल्याला तर हीच ती गोष्ट आहे जी बुद्ध धर्म आपल्याला शिकवतो.
इफ वी वॉन्ट टू बेटर आवरसेल्व्स, इफ वी वॉन्ट अ हॅपियर लाईफ, वी नीड टू नो द लॉज दॅट क्रिएटेड.
खरं तर आपल्याला अधिक चांगला व्यक्ती बनायचा असेल, अधिक आनंदी व्यक्ती बनायचा असेल तर ही गोष्ट ज्या गोष्टीमुळे घडते त्या नियमांना आपण समजून घेतलं पाहिजे.
देयर आर लॉज दॅट गव्हर्न आवर एक्सपीरियन्स.
आपला अनुभव ज्या गोष्टींमुळे नियंत्रित होतो, चालवला जातो, त्याचे काही नियम असतात.
सो आय वॉन्ट टू पुट दिस इन कॉन्टेक्स्ट.
तर मी ह्या गोष्टीला एका विशिष्ट संदर्भात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
Life is extremely complex.
जीवन फारच गुंतागुंतीचं आहे.
We're subject to so many forces, so many influences.
एक प्रकारे आपल्यावर अनेक सारे प्रभाव होत असतात, अनेक साऱ्या शक्ती जणू काही आपल्यावर काम करत असतात.
Just now a mosquito bit me.
आताच नुकताच एक मच्छर मला चावला.
They like white skin.
तर त्यांना पांढरी त्वचा आवडते.
Better than good night is to have an Englishman in your audience.
तर सगळ्यात चांगले म्हणजे जेव्हा इंग्लिश मनुष्य असतो तेव्हा गुड नाईट आपण लावलं पाहिजे. खरं तर
आवर स्किन इज सो स्वीट.
कारण आमची जी त्वचा आहे जरा जास्त गोड असते.
नो मॉस्किटोज आर बाइटिंग हिम, दे आर ऑल कमिंग फॉर मी.
तर यांना कुठलाच मच्छर चावत नाहीये, सगळे मलाच चावतायत.
एनिवे अ मॉस्किटो बिट मी.
तर आता एक मच्छर मला चावला.
दॅट्स नॉट माय फॉल्ट.
अर्थात मच्छर चावणं माझा दोष नाहीये.
इट डिडंट बाइट मी बिकॉज आय वॉज bad yesterday.
तर काल मी काहीतरी वाईट केलं होतं म्हणून आज मला मच्छर चावलेला नाहीये.
Yesterday I had one too many sweets.
तर याच्यामुळे नाही की काल मी थोडस जास्त गोड खाल्लं.
That mosquito didn't bite me because of that.
तर याच्यामुळे त्या मच्छरने मला चावलेलं नाही.
Yesterday I felt a little bit annoyed with somebody.
काल मी जरा थोडस दुसऱ्यावर रागवलं, चिडलो.
That mosquito didn't bite me because of that.
तर काल मी चिडलो त्याच्यामुळे आज तो मच्छर मला चावलेला नाही.
Why did that mosquito bite me?
तो मच्छर मला का चावला?
Because it needed some blood.
कारण त्याला काही रक्ताची गरज आहे.
And my skin was there.
माझी त्वचा तिथे आहे.
And maybe because I don't eat so much mirchi, it was able to take the blood easily.
तर कदाचित मी जास्त मिरची खात नसल्यामुळे त्याला माझं रक्त सहज काढणं शक्य झालं.
It had nothing to do with my mind.
अर्थात याचा माझ्या मनाशी काही संबंध नाही.
The mosquito didn't think, ah, there's Subhuti, I will take his blood.
आता मच्छरने असं काही विचार केलेला नाही की हा इथं सुभूती आहेत, आता त्यांचं रक्त शोषतो.
There's angrezi khun. भारतीय खून नाहीये. It just It just saw a convenient piece of skin, put in its sting, or what's it called, proboscis, and drew out the blood.
तर त्याने पाहिलं की ही जरा म्हणजे योग्य अशी त्वचा दिसते आहे आणि त्याने त्याची सोंड टाकली आणि रक्त शोषून
घेतलं. अर्थात
त्या मच्छराला माझ्याबद्दल काही जागृती नव्हती.
आय एम जस्ट फूड.
मी त्याच्यासाठी एक जेवण आहे.
आय एम जस्ट अ थाली प्लेट.
त्याच्यासाठी मी एक थाळी आहे.
So yes, it's nothing to do with me.
तर त्याचा माझ्याशी काही संबंध नाही.
Yes, I've got a body.
अर्थात निश्चित माझं शरीर आहे.
But well, I didn't choose to have one.
अर्थात मी काही ह्याची निवड केलेली नव्हती हे शरीर असण्याची.
That was my parents' choice.
तर हे माझ्या आई वडिलांची निवड होती.
That wasn't in my control.
आणि ती गोष्ट माझ्या हातात नाही.
Of course, well, the fact that I've decided to continue living, that is in my control.
खरं तर त्याच्यानंतर जिवंत राहण्याचं मी जे ठरवलं ते माझ्या हातात आहे.
But yes, the fact that it bit me is not my fault.
अर्थात तो मच्छर मला चावला ही जी वस्तुस्थिती आहे तो काही माझा दोष नाही.
सो लॉट ऑफ थिंग्स दॅट हॅपन टू अस aren't to do with us.
अशा अनेक गोष्टी आपल्याशी घडतात ज्याचा प्रत्यक्ष आपल्याशी संबंध असत नाही.
In Buddhism it said that there are 5 kinds of law.
बौद्ध धर्मामध्ये असं म्हणण्यात येतं की 5 प्रकारचे नियम आहेत.
And these 5 kinds of law affect us on different levels.
आणि हे 5 प्रकारचे नियम जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर परिणाम करत असतात.
So first of all, I'm standing here.
जसं पहिली गोष्ट आहे की मी इथे थांबलेलो आहे.
I'm not floating up into the sky.
अर्थात मी हवेत काही तरंगत नाहीये.
I'm standing on this platform.
आणि ह्या प्लॅटफॉर्मवर मी उभा राहिलेलो आहे.
If I jump up, I come down.
जर मी थोडी उडी मारण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा खाली येतो.
Yeah?
बरोबर.
I'm subject, my body is subject to the law of gravity.
आणि माझे शरीर जे आहे ते गुरुत्वाकर्षणाचा विषय आहे.
That's not my fault.
हा काही माझा दोष नाही.
I didn't choose to be subject to the law of gravity.
मी काही हे निवडलं नाही की मी स्वतःहून गुरुत्वाकर्षणाचा विषय बनेल.
If you've got a body, it obeys the laws of physics.
जर तुम्हाला शरीर असेल तर निश्चितच भौतिकशास्त्राचे जे काही नियम आहेत ते त्याला लागू होतात.
If you come up to a wall, you can't walk through it.
जर तुम्ही भिंतीसमोर आलात तर भिंतीतून तुम्ही छेदून जाऊ शकत नाही, चालू शकत नाही.
So yes, our bodies are subject to the law of physics.
आणि म्हणूनच आपलं शरीर जे आहे ते भौतिकशास्त्राचा विषय आहे.
That's what is called in Buddha Dhamma ऋतु नियम.
याला बौद्ध धर्मामध्ये ऋतु नियम म्हटलं जातं.
You'll find that in the Buddha and his Dhamma. Baba Sahib talks about it.
ही गोष्ट तुम्हाला भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. बाबासाहेब तिथे याच्याविषयी बोललेले आहेत.
Our bodies are subject to the laws of physics.
आपलं जे शरीर आहे ते भौतिकशास्त्राच्या नियमाचा विषय आहे.
But our bodies are also living.
अर्थात आपलं शरीर जे आहे ते जिवंत आहे.
So my heart is pumping blood.
माझं जे हृदय आहे ते स्पंदन करत आहे, रक्त पाठवत आहे.
When I breathe in, I'm not a biologist, so I don't know the details of this.
आता तुम्ही काही जीवशास्त्रज्ञ नाहीये त्याच्यामुळे मला माहित नाही की हे नेमकं कसं काम करतं.
But my lungs absorb the oxygen from the breath and convert it into fuel, you could say, for my body.
तर मी जो श्वास घेतो आहे तो माझ्या फुफ्फुसांद्वारे आत घेतला जातो आणि संपूर्ण शरीराला जणू काय त्याच्या माध्यमातून एक इंधन ऊर्जा पुरवली जाते.
That's not my choice.
अर्थात ह्याच्यासाठी माझी काही निवड नाही.
I have no control over that.
त्याच्यावर माझं काही नियंत्रण नाहीये.
It's just happening because I've got a body.
मला शरीर आहे त्यामुळे ती गोष्ट आपोआपच घडते आहे.
I could say stop absorbing oxygen.
तर मी केवळ एवढंच म्हणू शकतो की आता जे ऑक्सिजन आहे तो घेणं थांबव.
It'll just go on.
असं जरी म्हटलं तरी तो चालूच राहील.
माय बॉडी obeys the laws of biology.
माझं जे शरीर आहे ते एक प्रकारे जीवशास्त्राच्या नियमाचा विषय आहे. नियम त्याला लागू होतो.
माय बॉडी इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम.
एक प्रकारचं जिवंत असं ऑर्गॅनिझम.
लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अ लिव्हिंग
ऑर्गॅनिझम.
मेकॅनिझम.
ओके. यंत्रणा आहे.
Well, it's like a tree.
जसं झाड.
इट्स लाईक अ मॉस्किटो.
जसं मच्छर.
इट अबेज द लॉज ऑफ बायोलॉजी.
एक प्रकारे जीवशास्त्राचा जो नियम आहे तो त्याला लागू पडतो.
बट आय एम ऑल्सो आय गॉट सेन्सेस.
मला इंद्रिय सुद्धा आहेत.
वेन आय लुक एट समथिंग the image goes onto the retina at the back of my eye.
जेव्हा मी कशालतरी पाहतो तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये ती जी प्रतिमा आहे अगदी शेवटपर्यंत जाते.
The optic nerve goes into my brain.
आणि ते जे पाहण्याचं जे आहे डोळ्याचं ते अगदी माझ्या मेंदूला त्याचे संदेश जातो.
And I have the experience of an audience at Chunabati listening to my talk.
आणि मग मला असा अनुभव येतो की चुनाभट्टी मधला प्रेक्षक जो आहे तो मला माझं प्रवचन ऐकत आहे.
So this is the laws of if you like a perception.
तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रकारचं जे काही तुम्ही ग्रहण करत असता त्याचा हा नियम आहे.
I've got instincts.
जसे माझ्यामध्ये काही अंतप्रेरणा आहेत.
If I'm not able to breathe, I instinctively take a deep breath.
जसं मला जर श्वास घेणं शक्य झालं नाही तर अगदी स्वभावतःच मी काय करेल तर अगदी दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करेल.
यु नो इफ यू bang my knee like that, my foot kicks.
जर माझ्या पायावर तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच माझा पाय काय करेल तुम्हाला लात मारेल.
My body has a mind.
जणू काही माझ्या शरीराला स्वतःचं एक मन आहे.
But a mind in the ordinary sense.
परंतु हे शरीराचं जे मन आहे ते अगदी सर्वसाधारण स्वरूपात.
And even that mosquito has something of a mind.
त्या मच्छराला पण अशा प्रकारची कोणती काहीतरी गोष्ट आहे जिला आपण मन म्हणू शकतो.
It's able to sense blood.
त्याच्यातून त्याने तिथे रक्त आहे ही गोष्ट तो शोधू शकला.
इट्स एबल टू ऑर्गनाइज द पुटिंग इन ऑफ इट्स प्रोबॉस्कस.
आणि त्याची सोंड बरोबर व्यवस्थित रित्या टाकणं त्याला शक्य झालं.
इट्स गॉट एन इन्स्टिंक्ट टू फाइंड एन इंग्लिशमन.
तर एक प्रकारे त्याच्यामध्ये अशा प्रकारची अंतप्रेरणा होती की जेणेकरून तो पांढऱ्या माणसाला शोधेल.
That's my theory that they like Englishmen better than Indians.
तर आता हे माझा स्वतःचा सिद्धांत आहे की भारतीय माणसांपेक्षा त्यांना इंग्लिश माणसं जास्त आवडतात.
I don't know whether it's scientific theory but that's my theory.
यस आता ही विज्ञानाची थिअरी आहे की नाही मला माहित नाही परंतु ही माझी थिअरी आहे.
But yes we have what our bodies obey what's called manoniyama.
तर एक प्रकारे आपलं शरीर जे आहे त्याला आपलं मनोनियम सुद्धा लागू पडतो.
It's not mind in the full sense.
अर्थात इथलं जे मन आहे ते पूर्ण अर्थाचं मन नाहीये.
It's our perceptions, our instincts.
एक प्रकारे ते आपलं ग्रहण करण्याची गोष्ट समजून घेण्याची गोष्ट किंवा आपली अंतप्रेरणा आहे.
And I forgot to say, of course, that our bodies obey the laws of biology. That's bija niyama.
अर्थात ज्याला सांगणं मी विसरून गेलो की जो जैविक गोष्ट जी आपल्या शरीराला लागू पडते तिला बीज नियम म्हटलं जातं.
So we've got these three niyamas that are functioning in us.
तर हे तीन नियम आहेत जे आपल्यामध्ये कार्यरत असतात.
We've got utu niyama, which is the laws of physics and chemistry.
तर पहिल्यांदा उतु नियम आहे जो भौतिक शास्त्र आणि रसायन शास्त्राचा नियम आहे.
We've got बीज नियम, which is the laws of biology.
त्यानंतर बीज नियम आहे जो जीवशास्त्राचा नियम आहे.
We've got perception, we've got instinct, that's manoniyama.
आपण काहीतरी समजून घेत असतो समजण्याची क्षमता असते आणि त्याचबरोबर काही अंतप्रेरणा असतात आपल्या त्याला आपण मनोनियम म्हणतो.
But there's more to us than that.
परंतु याच्याही पेक्षा आपल्याशी अधिक काहीतरी गोष्ट संबंधित असते.
We are different from mosquitoes.
आपण मच्छरांपेक्षा वेगळे आहोत.
We are different from dogs.
आपण कुत्र्यांपेक्षा वेगळे आहोत.
We are even different from monkeys.
आपण माकडांपेक्षा पण वेगळे आहोत.
Although sometimes we're not that different.
कधी कधी आपण माकडांपेक्षा जास्त वेगळे असत नाही.
Sometimes human beings behave just like monkeys.
कधी कधी आपण माणसं अगदी माकडांसारखंच वागतो.
But nonetheless we're different.
असं जरी असलं तरी आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत.
व्हॉट्स डिफरंट अबाउट अस.
परंतु आपल्या बाबतीत मग काय वेगळं आहे.
वी आर सेल्फ अवेअर.
आपण स्वतःबद्दल जागृत आहोत.
वी कॅन से आय.
आपण मी म्हणू शकतो.
आय एम स्पीकिंग टू यू.
मी तुमच्याशी बोलत आहे.
आय कॅन से दॅट. आय कॅन थिंक दॅट.
मी हे बोलू शकतो. मी याचा विचार करू शकतो.
आय कॅन से हो I think I need to stop soon.
मी असं पण म्हणू शकतो की आता मला थांबलं पाहिजे.
I can see the audience getting tired and cold. I better stop soon.
आणि मला माहिती आहे की आता लोक थकायला लागलेले आहेत आणि थंडी पण आहे तर आता मला लवकरच थांबलं पाहिजे.
I can think about the future.
मी भविष्याविषयी विचार करू शकतो.
I can think about the past.
मी भूतकाळाबद्दल विचार करू शकतो.
I can remember speaking here before.
इथे याच्यापूर्वी बोलल्याचं मी आठवू शकतो.
I can remember meeting Bodhi Sen in 1985.
1985 ला बोधी सेनला भेटल्याचं मी आठवू शकतो.
I can remember meeting Vatrashuri in 1985, although she wasn't Vimalashuri then.
1985 ला विमल सुरीला भेटल्याचं मला आठवतंय. अर्थात त्यावेळेस त्या विमल सुरी नव्हत्या.
Yes, I can remember the past.
निश्चितच मी भूतकाळ आठवू शकतो.
A monkey can't really do that.
माकड हे करू शकत नाही.
It can't say I am a monkey.
ते असं म्हणू शकत नाहीत की मी माकड आहे.
I look like Hanuman.
मी हनुमानासारखा दिसतो असं म्हणू शकत नाही.
It can't say that.
ते असं म्हणू शकत नाही.
It can just say it can't identify itself.
तर ते केवळ असंच काहीतरी म्हणू शकतात, स्वतःला ते खरं ओळखू शकत नाही.
So we have a different set of laws that govern our lives.
आणि म्हणूनच आपलं जीवन ज्याच्यामुळे नियंत्रित होतं त्याच्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे नियम आहेत.
These are karma niyama.
याला कर्म नियम म्हटलं जातं.
There are laws that govern our lives as self-conscious beings.
एक जाणीव असणारा व्यक्ती म्हणून आपलं जीवन ज्याच्यामुळे नियंत्रित होतं त्याला कर्म नियम म्हटलं जातं.
And really these are the most important laws for us to understand.
आणि खरंच हे फार महत्वपूर्ण नियम आहेत ज्याला आपण समजून घेतलं पाहिजे.
Because they immediately govern our happiness or suffering.
कारण ते जणू काही आपल्या सुखाचं किंवा दुःखाचं नियोजन करतात, नियंत्रण करतात.
Sometimes when people hear the word karma they think of rebirth.
जेव्हा लोक कर्माचा विचार करतात लगेच त्यांचा पुनर्जन्माचा विचार त्यांच्या लगेच लक्षात येतो.
Well, traditionally Buddhism does teach rebirth.
पारंपरिकरित्या निश्चितच बौद्ध धर्म पुनर्जन्माविषयी शिकवतो.
Traditionally it says karma does affect rebirth.
आणि परंपरागत तो हे पण म्हणतो की कर्माचा पुनर्जन्मावर परिणाम होतो.
But never mind about that.
अर्थात याच्याविषयी आपण नाही लक्ष दिलं तरी काय हरकत.
The main thing is karma governs our experience now.
सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर आत्ताचा जो आपला अनुभव आहे त्याचं नियंत्रण कर्म करतो.
That is what we'll be talking about tomorrow night.
आणि हीच गोष्ट आहे जिच्या विषयी उद्या संध्याकाळी मी बोलणार आहे.
We'll be talking about the law that is most important for us to know.
असा नियम आपण अशा नियमाविषयी बोलणार आहोत ज्याच्या विषयी आपण खरंच अतिशय महत्वपूर्ण रीत्या जाणून घेतलं पाहिजे.
इफ वी नो इट, इफ वी यूज इट, it can bring us happiness.
जर आपण खरंच त्याला ओळखू शकलो, त्याला नो इट
अँड यूज इट,
आणि जर त्याचा वापर करू शकलो तर निश्चितच त्याच्यातून आपल्याला सुख निर्माण होईल.
बट दॅट्स नॉट दी ओनली लॉ दॅट गव्हर्न्स आवर लाईव्ह.
परंतु हा एकमेव नियम नाही आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन नियंत्रित होतं.
There's a law that governs the arising of Buddhas.
आणि असा नियम आहे की ज्याच्यातून बुद्धांची निर्मिती होत असते असा पण नियम आहे.
Even Buddhas arise in dependence on conditions.
बुद्धाचं निर्माण होणं सुद्धा संस्कारित्यावर आधारित, परिस्थितीवर आधारित निर्माण होणं आहे.
This is dhamma niyama.
आणि याला धम्म नियम म्हटलं जातं.
We'll be looking at that the night after tomorrow.
आणि परवा दिवशी आपण याविषयी बघणार आहोत.
So brothers and sisters, I hope that you're following me so far.
आणि आतापर्यंत बंधू आणि भगिनींना असा विश्वास वाटतो की जे काही मी सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल.
I hope you're understanding why Baba Sahib chose the Buddha Dhamma.
आणि अशी आशा आहे की तुम्हाला आता समजलेलं असेल की बाबासाहेबांनी बुद्धमाची निवड का केली.
I hope you're seeing that the Buddha Dhamma is not in conflict with science.
आणि अशी आशा आहे की ही गोष्ट सुद्धा तुम्ही आता बघू शकला असाल की बौद्ध धम्म कसा विज्ञानाशी विसंगत नाहीये.
Because the Buddha Dhamma is based on the principle that everything arises in dependence on conditions.
कारण बौद्ध धर्म अशा तत्वांवर, अशा नियमावर आधारित आहे ज्याच्यामध्ये म्हणण्यात येतं की प्रत्येक गोष्ट परिस्थितीवर निर्माण होते.
And we can study and understand those conditions.
आपण ती जी परिस्थिती आहे, ती जी संस्कारितता आहे त्याचा अभ्यास करू शकतो.
And above all, we can understand the conditions, the laws that underlie our happiness and even our ultimate Buddhahood.
आणि अशा सगळ्यात वरची गोष्ट जर काय असेल तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या गोष्टीवर आपलं सुख आणि बुद्धत्व अवलंबून आहे ते नियम आपण खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजेत.
So please, if you want to know more about this, come back tomorrow. Come back the night after.
जर खरंच याच्याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया उद्या या आणि परवा सुद्धा या.
We'll be looking at really the most important thing we could know.
आपण अशी गोष्ट खरंच पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की जी खरंच आपल्याला जाणून घेतली पाहिजे.
It's what our Buddha Dhamma is based upon.
ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर बुद्ध धर्म आपला आधारित आहे.
We need to understand it.
आणि म्हणूनच आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे.
We need to have complete confidence in it.
आपण आपला पूर्णपणे त्याच्यावर विश्वास असला पाहिजे.
And we need to guide our lives on that basis.
आणि त्या आधारावरच आपण आपल्या जीवनाला दिशा दिली पाहिजे.
So brothers and sisters, thank you very much indeed for listening to me so carefully.
फार काळजीपूर्वक मला ऐकण्याबद्दल बंधू आणि भगिनींनो धन्यवाद.
And I hope that you've understood and appreciated what I've said.
आणि अशी आशा आहे की जे काही मी सांगितलं ते तुम्हाला समजलेलं असेल आणि तुम्ही त्याची एक प्रकारे अनुमोदन कराल.
And I look forward to seeing you tomorrow night.
आणि तुम्हाला उद्या भेटण्याची आशा करतो.
नमो बुद्धाय. जय भीम.